जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस 8 जून 2023. लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध. असंख्य आरोग्य आव्हाने असलेल्या जगात ब्रेन ट्यूमरसारख्या कमी जात लढ्यांवर प्रकाश टाकणे महत्त्वपूर्ण आहे. या जागतिक ब्रेन ट्यूमर दिनानिमित्त आम्ही एका अशा प्रवासाला सुरुवात करतो जी सीमारेषा पार करतो, ज्ञानाचा वैज्ञानिक शोध आणि दुःख कमी करण्याच्या मानवी इच्छेचा समावेश करतो. ब्रेन ट्यूमरबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या ट्यूमरमुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी दरवर्षी 8 जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस म्हणून ओळखला जातो. ब्रेन ट्यूमर विरुद्धच्या लढाईत जागरूकता वाढवणे, लवकर ओळखणे, वेळेवर उपचार करणे आणि यावर योग्य पार पुरावा करणे महत्त्वाचे आहे, कारण ते जगण्याची शक्यता लक्षणीयरित्या सुधारू शकतात. बघूयात ब्रेन ट्यूमर म्हणजे काय. प्राथमिक मेंदूतील गाठी मेंदूमध्ये सुरू होतात आणि मेंदूच्या पेशींच्या असामान्य अतिवाढीमुळे त्या होतात. हे घातक कर्करोग किंवा सौम्य नॉन कॅन्सर असू शकतात. अगदी सौम्य ट्यूमर देखील सामान्य मेंदूच्या ऊतींवर परिणाम करू शकतात आणि गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूतही ठरू शकतात. जेव्हा फुफ्फुसं, कोलन, किडनी आणि स्तन यांसारख्या इतर अवयवांच्या कर्करोगाच्या पेशी मेटास्टेटिक होतात आणि मेंदूमध्ये पसरतात तेव्हा त्याला दुय्यम मेंदू ट्यूमर किंवा मेंदू मेटास्टेटिक म्हणतात. प्राथमिक ब्रेन ट्यूमरपेक्षा दुय्यम ब्रेन ट्यूमर अधिक सामान्य आहेत. सौम्य ट्यूमर हळूहळू विकसित होतात आणि शस्त्रक्रिया किंवा इतर उपचारांना अधिक प्रतिसाद देतात. घातक ब्रेन ट्यूमर ही मेंदूतील कर्करोगाची वाढ आहे जी आक्रमक असते आणि अधिक वेगाने विकसित होते. जेव्हा ब्रेन ट्यूमरची प्रारंभिक चेतावणी चिन्हे ओळखली जातात तेव्हा ते त्वरित वैद्यकीय कारवाई करण्यात मदत करू शकतात. या संभाव्य लक्षणांबद्दल जागरूक राहणे आणि जागरूक असणे महत्त्वाचे आहे. ब्रेन ट्यूमरच्या लक्षणांची यादी इथे दिली आहे. सीझर, मानसिक स्थितीत बदल, व्हिज्युअल समस्या, अंग कमकुवतपणा, डोकेदुखी, शुद्ध हरपणे, मळमळ आणि उलटी, गोंधळ आणि चिडचिड. ब्रेन ट्यूमरचा उपचार कसा केला जातो. ब्रेन ट्यूमरचे उपचार ट्यूमरचे स्थान, आकार, प्रकार, संख्या, वय आणि एकूण आरोग्य या घटकांवर अवलंबून असतात. उपचार पर्यायांमध्ये हे समाविष्ट आहे. मेंदूची शस्त्रक्रिया क्रॅनिओटॉमी. मेंदूच्या ऊतींना होणारे नुकसान कमी करण्यासाठी काळजीपूर्वक विचार करून शक्य असेल तेव्हा ट्यूमर काढून टाकणे. रेडिएशन थेरपी, रेडिओसर्जरी, ब्रॅकीथेरपी, केमोथेरपी, इम्युनिओथेरपी, सावध प्रतीक्षा सक्रिय पाळत ठेवणे, इतर उपचार. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की उपचार योजना वैयक्तिक परिस्थितीच्या आधारावर वैयक्तिकरित्या केले जातात आणि शक्य तितक्या चांगल्या परिणामांसाठी अनेक उपचार एकत्रही केले जाऊ शकतात. ब्रेन ट्यूमर टाळता येईल का. ब्रेन ट्यूमरला प्रतिबिंब करणे शक्य नाही, कारण ब्रेन ट्यूमरची कारणे बहुधा बहुगुणित असतात आणि पूर्णपणे समजता येत नाहीत. तथापि विशिष्ट जीवनशैली निवडी सावधगिरी ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता कमी करू शकते. जरी हे उपाय संपूर्ण प्रतिबंधाची हमी देऊ शकत नाहीत, ते संपूर्ण आरोग्य आणि कल्याणासाठी योगदान देऊ शकतात. ब्रेन ट्यूमर प्रतिबंध. धूम्रपान टाळा. विविध प्रकारच्या कर्करोगासाठी धूम्रपान हा एक सिद्ध जोखीम घटक आहे. धूम्रपान आणि ब्रेन ट्यूमर यांच्यातील थेट संबंध नीट प्रस्थापित नसला तरी बाहेर स्मोकिंग किंवा सेकंड हँड स्मोकच्या संपर्कात येण्यापासून दूर राहण्यामुळे एकंदर आरोग्य सुधारू शकते आणि ट्यूमर विकसित होण्याचा धोकाही कमी होऊ शकतो. रेडिएशन एक्सपोजर कमी करा. अणुवांशिक समुपदेशन आणि चाचणी. व्यावसायिक आणि पर्यावरणीय धोके. निरोगी जीवनशैली पर्याय. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हे प्रतिबंधात्मक उपाय मेंदूतील ट्यूमरचा धोका कमी करू शकतात का, परंतु त्यांचा विकास पूर्णपणे रोखण्याचा कोणताही हमी मार्ग नाही. नियमित वैद्यकीय तपासणी आणि संबंधित लक्षणांबद्दल जागरूकता लवकर ओळखण्यासाठी आणि योग्य वैद्यकीय सेवेसाठी तुम्हाला आवश्यक आहेत. कोणतीही असामान्य लक्षणे आढळल्यास किंवा काही चिंता असल्यास योग्य मूल्यांकन आणि मार्गदर्शनासाठी आरोग्य सेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या.
नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आहे 8 जून. नुकताच आपण 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला. आज 8 जून आहे. 8 जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 8 जून हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात जागतिक महासागर दिन म्हणून पाळला जातो. यावर्षी हा दिवस इनोव्हेशन फॉर अ सस्टेनेबल ओशन या संकल्पनेखाली साजरा करण्यात येणार आहे. महासागर आपल्या ग्रहाचे फुफ्फुस आहे. जो आपण श्वास घेतो तो बहुतेक ऑक्सिजन प्रदान करतो. यावर्षीच्या संकल्पनेमधून शाश्वत महासागराची मानवी जीवनासाठी असलेली आवश्यकता आणि त्यासाठी नवतंत्रज्ञानाची गरज स्पष्ट करण्यात आलेली आहे. यावर्षीच्या कार्यक्रमांमध्ये तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, स्रोतांचे व्यवस्थापन, ग्राहक उत्पादने, वित्त आणि वैज्ञानिक शोध यांसारख्या विभागांमध्ये नवकल्पनांचा शोध घेणे आणि ते कशाप्रकारे वापरासाठी आकाराला येऊ शकतात याची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. मग हा दिवस कधीपासून सुरू करण्यात आला त्याची पार्श्वभूमी बघूया. 2008 सालापासून संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस अधिकृतरित्या पाळण्याचं ठरवलं. हा दिवस 2002 सालापासून युनेस्कोच्या इंटर गव्हर्नमेंटल ओशनोग्राफिक कमिशन यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात येतो. जगभरातल्या महासागरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे महासागरांचे जतन आणि नैसर्गिकदृष्ट्या त्यांचं संवर्धन व्हावे यासाठी जनजागृती करणे हा यामागचा हेतू आहे. मग हा दिवस साजरा करण्यामागची मूळ संकल्पना काय होती आणि ही सुरुवात कधीपासून झाली ते जाणून घेऊया. समुद्र दूषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे. या संदर्भातला प्रस्ताव 1992 कॅनडाने ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिखर परिषदेत मांडला होता. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने 2008 मान्यता दिली आणि तेव्हापासूनच द ओशन प्रोजेक्ट या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होऊ लागला. आता मित्रांनो, तुम्हीच बघा, तुम्ही जर समुद्र किनारे बघितले तर सध्या सगळ्यात जास्त कचरा हा आपल्याला समुद्र किनारी आढळतो. मोठमोठ्या कारखान्यांचं सांडपाणी आणि इतर कचरासुद्धा आपण समुद्रात टाकतो. सांडपाणी, औद्योगिक प्रदूषके, मुदत संपलेली वा घातक रसायने, प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या, कचरा कोणताही असो फेका समुद्रात. अहो, केवढा मोठा आणि खोल समुद्र असतो समुद्र. एवढ्याशा कचऱ्याने काय होतं आहे? ही प्रथा जगभरातील बहुतेक सर्वांनीच पाळल्यामुळे आता मात्र परिस्थिती गंभीर बनली आहे. मासे मिळवण्यासाठी अधिकाधिक खोल समुद्रात जावं लागत आहे. पाण्याचा दर्जा घसरला आहे. यामुळे हवामानावर परिणाम विपरीत होत आहे. विशिष्ट सजीव नष्ट होऊ लागले आहेत. हे सारं काही थांबवायचं असेल तर आपण या सगळ्याचा विचार करून हा दिवस साजरा केला पाहिजे आणि हेच या दिनाचं खरं उद्दिष्ट आहे. तेव्हा मित्रांनो, तुम्ही जेव्हा कधी समुद्र किनाऱ्यावर जाल त्यावेळेला तिथे शक्यतो कचरा निर्माण केला जाणार नाही याची काळजी घ्या. किंवा जरी कचरा झालाच तरी तो काळजीने कचरा कुंडीतच टाका. समुद्राच्या पाण्याचं होणारं प्रदूषण आपण टाळू शकतो बरं का? याचबरोबर दरवर्षी गणपती विसर्जन, देवीचं विसर्जन हे सगळं आपण समुद्राच्या पाण्यातच करत असतो. आपल्यासोबत असणारं निर्माल्यसुद्धा याच पाण्यात आपण वाहून देतो. तेव्हा हे सगळं आपण रोखू शकतो आणि हे सगळं तुम्ही आम्ही सगळ्यांनी मनावर घेतलं तर नक्कीच होऊ शकेल. आज जागतिक महासागर दिनाच्या निमित्ताने आपण स्वतः एक निश्चय करूया, ते म्हणजे समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याचा. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया विशेष सत्रामध्ये अशाच काही विशिष्ट दिवसांची माहिती घेण्यासाठी. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरुज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.